वेर हेट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये परंपरा उत्साह जल्लोष या सगळ्याचा संगम इकडे आज मॉर्निंग नंबर वन मध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे ढोल हे एक असं वाद्य आहे ज्याचा एक नुसती एक झलक जरी ऐकली तरी सुद्धा माणसाला कितीही मरगळ आलेली असो तो उत्साहानं पेटून उठतो. त्याच्यामध्ये कसल्या तरी एनर्जीचा संचार होतो आणि हाच संचार आज मॉर्निंग नंबर वन मध्ये सुद्धा झालाय कारण आज आपल्यासोबत कुणाल भोसले आणि सागर चौधरी हे दोघंही जण आहेत. सगळ्यात आधी तर हे दोघं माझ्या खूप जवळचे मित्र आहेत, खूप चांगले फ्रेंड्स हे हम लोग. आणि शिवसाम्राज्य ढोल आणि ताशा पथक या पथकाचे हे दोघंही फाउंडर आहेत. या दोघांसोबत महेंद्र नागपुरे यांनी सुद्धा या पथकाला खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आज एकूणच या पथकाच्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत आणि सोबतच तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे मागल्या आठवड्यातच मंगळवारच्या आला संग्राम आला होता नाशिकमध्ये आणि संग्रामची एंट्री झाल्यानंतर तो बाबा रे पुण्याचा, त्यामुळे पुणेकरांना ढोल पथक इथलं नाशिकचं दाखवणं आपली कामगिरी होती, कर्तृत्व होतं. त्यामुळे कर्तृत्व नव्हतं, ऍक्च्युली जबाबदारी म्हणूयात आपण, चुकीचा मराठी शब्द आला असो, पण जबाबदारी पूर्ण पार पाडल्यानंतर काही गोष्टी या वादानंतर आम्हाला सगळ्यांनाच अनुभवायला मिळाल्या. कुठच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. थोड्याच वेळात गप्पांचा सिलसिला सुरू होणार आहे. फिर मोहब्बत करणे चला है दिल फ्रॉम मर्डर 2 गाणं येत आहे थोड्याच वेळात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.